आमच्याकडे फोन नाही, पेन्सिल माझा फोन आहे, पेन्सिल फिरते नंबर फिरतो, हॅलो हॅलो कोण आहे? मी म्हणते हॅलो हॅलो, या बाजूला मी आहे, तेव्हा तिकडून आवाज येतो या बाजूला मी आहे, हॅलो हॅलो कोण आहे? इकडे सुद्धा मी आहे, हॅलो हॅलो कोण आहे? तिकडे सुद्धा मी आहे.
खरंच आपल्या छोट्या मुलांच्या जगात पेन्सिलीचा फोन होऊ शकतो, काड्या पेट्यांची आगगाडी होऊ शकते, शेंगदाण्यांचा होतो लाडू आणि कुरमुऱ्याचा भात. मग तुम्हीच सांगा बघू, आमच्यासारख्या ग्रेट कल्पनाशक्ती असलेल्या मुलांना दगड विटांच्या भिंती आणि लाकडाची दारं असलेली घरं कशी आवडणार? आमची मनं जादूचे पंख लेऊन कल्पनेच्या जगात भराऱ्या मारणार आणि आम्ही रूप घेणार एका अद्भुत जादूगाराचं. मी होणार जादूगार, होणार मी आहे जादूगार, जादू माझी मजेदार, जम्मत जादू बघून माझी सगळे होतील गार. मी मुंगीचा बंदिन माणूस माणसाचे माकड, गाढव गाईल गीता कीर्तन करील बोकड, भस्म लावणी अस्वल भटजी घंटा वाजवणार. मी आहे जादूगार, मी आहे जादूगार, गोळी चॉकलेट पेपर मिंटचा बंगला बांधील राव, फक्त मुलांना प्रवेश तेथे मोठ्यांना मज्जाव, मस्त मिठाई नवी खेळणी जत्रा मौज बहार. मी आहे जादूगार, मी जादूगार. खरंच जादू नगरीतल्या बंगल्यासारखा खर्रा खुर्रा चॉकलेटचा बंगला बांधता आला तर आहा काय धमाल येईल ना.
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार, शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार, शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला.
चॉकलेटचा बंगला.